सर तुम्ही म्हणाल की आपल्याकडे सुडो कॅपिटलिझम आहे किंवा क्रोनी कॅपिटलिझम त्याला कधी कधी म्हणतात, त्यासारखंच ते असतं. आणि यामुळे विजय माल्यासारखा माणूस धंदा पूर्ण बुडाला आणि एवढे मोठमोठे लोन जरी त्यांनी घेतलेले असले तरी स्वतः आरामात चैनीत राहू शकतो. पण कायदा नेमका काय म्हणतो? कारण असंही मी ऐकलंय की अमेरिकेतही तुम्ही मोठा धंदा तुमचा असेल तर त्याला लिमिटेड कंपनी म्हणतात, कारण लायबिलिटी तुमची लिमिटेड असते.
बरोबर.
आणि त्यामुळे धंदा बुडालात कारण तो धंद्याचा तो भाग असतो, बुडू शकतो, कधीवर येऊ शकतो.
हे अगदी तत्व म्हणून मान्य केलं जायलाच हवं. आणि त्याच्यात हल्लीच पहिल्या जशी आपल्याकडे सुधारणा झालेली आहे की ज्याला बँकरप्सी ऍक्ट म्हणतात, दिवाळखोरीचा कायदा, तो आपण गेल्या महिन्यामध्ये मंजूर केलेला आहे की जो अमेरिकेमध्ये गेली 200 वर्षे आहे.
बरोबर.
हा जोपर्यंत प्रामाणिकपणे चालू आहे तोपर्यंत चालायलाच हवा. त्याच्याकडनं जे काही नफ्याचं प्रमाण आहे ते त्याला मिळायलाच हवं. पण कधीतरी असं होऊ शकतं की त्याचा काही दोष नसताना जागतिक परिस्थिती बदलल्यानंतर उद्योगाला अडचणी येऊ शकतात. अशा वेळेला त्याला पूर्णपणे रितसरपणे कायदेशीरपणे त्याचा उद्योग बंद करायचा अधिकार हवा. त्याला अमेरिकेमध्ये तसा कायदा आहे, तिथे त्याला सगळ्या सुरुवात झाली. इथे तो नसल्यामुळे ही मंडळी खोटे नाटे उद्योग करत राहतात. त्यामुळे उद्योग सुरू करतानाही पारदर्शकता नाही आणि उद्योग बंद करण्याचीही पारदर्शकता नाही. याच्या मधल्या सगळ्या गैरव्यवहारात आपला उद्योगपतींचा आणि उद्योग विश्वाचा पसारा आपल्याकडे मर्यादित अर्थाने फुलत राहतो आणि मग हे सगळे असे घोटाळे होतात. म्हणून प्रामाणिकपणे सगळं जे काही असेल ते व्यवहार ठेवणं आणि राजकीय पक्ष कुठलाही असेल, सत्ताधारी पक्ष कुठलाही असेल, त्या नियमांच्या चौकटीत त्या उद्योगाला चालू ठेवण्याची किंवा बंद करण्याची परवानगी देणं हाच याला मार्ग असू शकतो. या कुडकुड्या भांडवलशाहीमुळे हे सगळे प्रकार होतात.